यापुढील नोंद आहे चास पक्षी इंडियन रोलर. उड्डाण करताना कौशल्यपूर्ण कसरती करणारा कोऱ्यासेडी कुलातील एक पक्षी. इराण इराकपासून पाकिस्तान, भारत, श्रीलंका, म्यानमार, चीनचा काही भाग तसेच आग्नेयाशियातील देश अशा विस्तृत भागात हे पक्षी आढळतात. यांच्या अन्य जाती युरोपातही आढळतात. भारतात आढणाऱ्या चास पक्षाचे शास्त्रीय नाव कोऱ्यासियासिस बेंगॉलेन्सिस आहे. हा पक्षी निळकंठ आणि ब्ल्यू जे या नावांनीही ओळखला जातो. हा स्थलांतर करणारा नाही, परंतु ऋतुमानानुसार जवळच्या प्रदेशात भ्रमंती करतो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि ओडिशा या राज्यांमध्ये ते राज्यपक्षी मानले आहेत. चास हा पक्षी कबुतरा एवढा 26 ते 27 सेंटीमीटर लांब आणि बुटक्या चणीचा असतो. डोके काहीसे मोठे व त्याचा माथा निळसर हिरवा असतो. पाठ तपकिरी रंगाचे असून पंखात हिरवा व निळा हे दोन्ही रंग असतात. जेव्हा तो हवेत झेपावतो तेव्हा त्याच्या पंखावरील गडद फिक्कट निळे, हिरवट आणि काळपट निळे भाग झगझगीत पट्ट्यांप्रमाणे दिसतात. पोट व शेपटीची खालची बाजू फिक्कट निळसर असते. चोच मध्यम आकाराची, काळी, सरळ आणि टोकाला किंचित बागदार असते. तिच्या बुडाजवळ दोन लांबट नाकपुडे असतात. त्या भागातील काही पिसे केसांसारखी भासतात. डोळे काळे असून त्याभोवती मातकट रंगाचे वलय असते. नर आणि मादी दोन्ही सारखेच दिसतात. हे पक्षी एकेकटे असतात. गवताळ प्रदेश आणि विरळ वृक्ष असलेल्या खुरट्या झुडपांची वने ही यांची आवडती ठिकाणे. वृक्षांवर, विजेच्या तारांवर, उंच ठिकाणी बसून किंवा शेतात बऱ्याचदा ते भक्ष्य शोधताना दिसतात. बसलेला असताना हा पक्षी अधूनमधून शेपटीला झटके देत असतो. प्रामुख्याने कीटक भक्षी असलेले हे पक्षी एखादा टोळ, भुंगेरा जमिनीवर दिसला की त्यांच्यावर झेपावतात आणि त्यांना खाऊन पुन्हा उंच ठिकाणी जाऊन बसतात. फुलपाखरे, पतंग यांना हवेतल्या हवेत पकडून खातात. लहान बेडूक, साप आणि सरडे हेही ते खातात. वारुळातून बाहेर पडलेल्या पंखधारी वाळवी कीटकांना खाण्यासाठी हे पक्षी जमा होतात. दिवे लागल्यावर त्यांच्याकडे आकर्षित होणाऱ्या कीटकांना खाण्यासाठी हे पक्षी झेपावतात. मार्च ते जून हा यांच्या विणीचा हंगाम असतो. मादीला आकर्षित करण्यासाठी नर तिच्यासमोर भराऱ्या मारून दाखवतो. कधी तो खूप उंच उडतो व डोके खाली करून आणि पंख एकदम मिटून खाली सुरू मारतो, पण जमिनीजवळ आल्याबरोबर पुन्हा पंख पसरून वर उडतो. कधी उडता उडता तो हवेत कोलांटा घेतो. बहुधा या सगळ्या कसरतींनी मादी खुश होऊन त्यांची जोडी जमते आणि दोघेही घरट्यासाठी जागा ठरवितात. बहुधा झाडाच्या ढोलीत त्यांचे घरटे असते. दोघेही वळलेले गवत, चिंध्या, पिसे वगैरे ढोलीत टाकून ते तयार करतात. मादी एका वेळेस 3 ते 5 अंडी घालते. अंडी उबवण्याचे काम फक्त मादीच करते. 15 ते 19 दिवसानंतर अंड्यातून पिले बाहेर येतात. पिलांना भरवण्याचे काम दोघेही करतात. महिन्याभरात पिले घरट्याबाहेर पडतात. या नोंदीचे लेखक आहेत शिवाप्पा किट्टड.